chinimandi.com podcast.
झिम्बाब्वे साखर निर्यातीसाठी अमेरिका केनियाच्या बाजारांना केले लक्ष. झिम्बाब्वेच्या हिप्पोश व्हॅली इन्स्टेट्स फर्मने निर्यात रणनीती अंतर्गत अमेरिका आणि केनियाला साखर निर्यात करण्याची योजना बनवली आहे. हिप्पो व्हॅली इस्टेट फर्मचे अध्यक्ष रेन मोर्केन यांनी सांगितले की आम्ही क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारांमध्ये साखर निर्यातीची तयारी करत आहोत. त्यांनी सांगितले की या हंगामामध्ये निर्यातीसाठी 1,36,000 टन साखरेचे वाटप करण्यात आले आहे, ज्यापैकी 58% साखरेचे निर्यात करार झालेले आहेत. 97,500 टन साखर केनिया आणि 18,198 टन अमेरिकेला निर्यात केली जाईल. साखर निर्यात अशा परिस्थितीत वाढली आहे जेव्हा झिम्बाब्वेमध्ये काम करणाऱ्या अधिकांश कंपन्या विदेशी मुद्रा जोडण्यासाठी आपल्या उत्पादनांना विदेशी बाजारांमध्ये निर्यात करण्याच्या दिशेने काम करत आहेत.